आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनविश्वास विधेयक संमत झाल्यामुळे देशात व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेला मोठी गती मिळेल. प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात अभिवादन. आणि मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ अपघातात दोघांचा मृत्यू, 38 जण जखमी. जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2026 काल संसदेत संमत झालं. राज्यसभेत काल या विधेयकाला मंजुरी मिळाली. लोकसभेत 1 एप्रिललाच हे विधेयक मंजूर झालं होतं. या विधेयकाअंतर्गत केंद्र सरकारच्या 23 मंत्रालयाच्या अखत्यारीतील 79 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणांची तरतूद आहे. त्याअंतर्गत 717 तरतुदींमधल्या फौजदारी गुन्हेगारीचं स्वरूप काढून टाकलं गेलं आहे. तर 67 तरतुदींमध्ये नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या अनुषंगानं सुधारणा केल्या गेल्या आहेत. हे विधेयक संमत झाल्यामुळे देशात व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेला मोठी गती मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या विधेयकामुळे प्रलंबित प्रकरणांचा वेगानं निकाल लागेल आणि तरतुदींमधल्या फौजदारी गुन्हेगारीचं स्वरूप काढून टाकल्यामुळे न्यायालयीन खटल्यांचा भार कमी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. या विधेयकाअंतर्गत केल्या गेलेल्या सुधारणांमुळे कायद्यांमध्ये सुलभता आणणं, अनुपालनाचा ताण कमी करणं आणि दंड आकारला जाण्याबद्दलची भीती कमी करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल पडलं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. INS तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका आज समारंभपूर्वक नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा समारंभ पार पडला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं ही युद्धनौका बांधली असून या युद्धनौकेची 75% बांधणी स्वदेशी आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गतची ही चौथी नौका आहे. ही युद्धनौका अभेद्यतेची अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. INS तारागिरी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं नौदलाची युद्धसज्जता आणि तांत्रिक क्षमता वाढली आहे. राजनाथ सिंह यांनी या समारंभाला संबोधित केलं. 2047 भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सागरी शक्ती अत्यंत महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताचा सुमारे 95% व्यापार सागरी मार्गांनी होतो. त्यासोबतच ऊर्जा सुरक्षा देखील सागरी क्षेत्रावर अवलंबून असल्यानं एक शक्तिशाली नौदल गरजेचं असल्याचं ते म्हणाले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी आणि व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नौदलाचे जवान या समारंभाला उपस्थित होते. अवकाळी पावसाशी संबंधित नियमानुसार सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपुरात नियोजन भवन इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य शासनानं महसूल विभागासाठी 35,600 नवीन पदांना मंजुरी दिल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. या मंजुरीमुळे राज्यात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये, 8 नवीन SDO कार्यालये, 2 नवीन तहसीलदार कार्यालये आणि 69 अपर तहसीलदार कार्यालये तयार होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना राज्यासह देशभरातून अभिवादन केलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. शिवछत्रपतींनी स्वराज्य संकल्पनेला मूर्तरूप देऊन लोकाभिमुख सुशासनाचा आदर्श निर्माण केला असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. विधानभवनातल्या शिवरायांच्या पुतळ्याला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शिवरायांचे तेजस्वी विचार, दूरदर्शी नेतृत्व आणि अतुलनीय कर्तृत्व आजही या मातीच्या कणाकणात जिवंत आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवरायांना अभिवादन केलं आहे. गुड फ्रायडे निमित्त आज येशू ख्रिस्ताचं स्मरण केलं जात आहे. देशभरातल्या चर्चमध्ये प्रार्थना केली जात असून मोठ्या संख्येने भाविक एकत्र जमले आहेत. गुड फ्रायडेच्या निमित्तानं प्रेम करुणा आणि क्षमाशीलता या येशू ख्रिस्तांच्या संदेशाचं स्मरण सर्वजण करत असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन म्हणाले. गुड फ्रायडेचा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण करणारा दिवस असून या निमित्तानं सर्वांमध्ये करुणा आणि क्षमाशीलता हे गुण वाढीस लागो अशी प्रार्थना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर वृत्त संपादक तथा वार्ताहर मराठी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार तसंच वार्ताहर इंग्रजी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तिन्ही पदांसाठीची पात्रता, प्रवेश शुल्क तसंच निवड प्रक्रियेसंबंधीचा तपशील न्यूज ऑन AIR या संकेतस्थळावर newsonair.gov.in/vacancies या पानावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश शुल्काचा धनादेश आणि ओळख छायाचित्रासह प्रारूपानुसार पूर्ण भरलेला अर्ज उपसंचालक वृत्त, प्रादेशिक वृत्त विभाग, पहिला मजला, आकाशवाणी मुंबई, प्रसारण भवन, बॅगवे रिक्लेमेशन, मुंबई 400020 या पत्त्यावर तसंच एअर न्यूज पॅनल 2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या आत पोहोचेल या बेतानं पाठवावा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील सुकेळे खिंडीत आज पहाटे एका खासगी स्लीपर कोच बसचा अपघात झाला. या अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 38 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तीव्र वळणावर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं बस पलटी होऊन हा अपघात घडला. जखमी प्रवाशांवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कळंबोलीतल्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठा लेणी परिसरात आज मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत सुमारे 82 पर्यटक जखमी झाले. गेल्या 2 महिन्यातली ही 6वी घटना आहे. लेणी परिसरात सुमारे 13 मधमाशांची पोळी असून ती स्थलांतरित करण्याची मागणी गेल्या 2 महिन्यापासून होत आहे. धुळे जिल्ह्यात काल पुन्हा एकदा वादळी पाऊस आणि गारपीट झाली असून सुमारे 9000 हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी घराची पडझड झाली असून आंबा बागांचं नुकसान झालं आहे. काढणीला आलेला उन्हाळी कांदा, गहू, हरभरा आणि मका जमीनदोस्त झाला आहे. शिरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वादळी पावसामुळे धान्य पाण्यात भिजून मोठं नुकसान झालं आहे. खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे. शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं काल छत्रपती संभाजीनगर इथं मोठी कारवाई करत LPG गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला. तपासानंतर घटनास्थळावरून 35,220 किलो LPG गॅस, 2 टँकर, 26 सिलेंडर असा सुमारे 1,26,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कार्यरत एका लिपिकाला महिला कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनविश्वास विधेयक संमत झाल्यामुळे देशात व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेला मोठी गती मिळेल, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात अभिवादन. आणि मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ अपघातात 2 जणांचा मृत्यू, 38 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.